आकाशवाणी पुणे, प्रशांत जाधव प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। देशातून नक्षलवादाला 31 मार्च पर्यंत हद्दपार करण्याचा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा पुनरुच्चार। इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026 मध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित घोषणापत्राचा स्वीकार। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज करणार आकाशवाणीवरून मन की बात। उसाच्या रास्त आणि किफायतशीर किमतीवर साखर कारखान्यांना 15% व्याज द्यावं लागणार। आणि महिला क्रिकेटमध्ये भारताचा ऑस्ट्रेलियावर मालिका विजय, तर पुरुष संघाचा आज दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामना। आता सविस्तर बातम्या। केंद्रीय राखीव पोलीस दलाने देशासाठी अतुलनीय सेवा केली असून सीआरपीएफ जवान आणि कोब्रा बटालियन देशाला नक्षलमुक्त करण्यात अभूतपूर्व काम करत असल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं आहे। गुवाहाटी इथं 87व्या सीआरपीएफच्या स्थापना दिनाच्या संचलन कार्यक्रमात ते काल बोलत होते। ईशान्य प्रदेश, जम्मू काश्मीर आणि माओवादग्रस्त भागात शांतता स्थापित करण्यात सीआरपीएफनं महत्वाची भूमिका बजावली असून सीआरपीएफशिवाय देश आपल्या अंतर्गत सुरक्षेची कल्पनाही करू शकत नाही, असंही शहा यावेळी म्हणाले। शहा यांच्या हस्ते सीआरपीएफ जवानांना शौर्य पदक देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला। राष्ट्राचे रक्षण करताना प्राण गमावलेल्या सीआरपीएफ जवानांना त्यांनी श्रद्धांजली वाहिली। आसामचे मुख्यमंत्री हेमंता बिस्व शर्मा या देखील यावेळी उपस्थित होते। नवी दिल्लीमधील इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026 एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित घोषणापत्र स्वीकारण्यात आलं। कृत्रिम बुद्धिमत्तेवरील जागतिक सहकार्यातील हा एक महत्वाचा टप्पा असून एकंदर 88 देश आणि आंतरराष्ट्रीय संघटनांनी याला मान्यता दिली आहे। आर्थिक विकास आणि सामाजिक कल्याणासाठी एआयचा वापर करण्याबाबतच्या व्यापक जागतिक सहमतीचं प्रतिबिंब या घोषणेमध्ये आहे। परिषदेत तंत्रज्ञानातल्या वेगवेगळ्या अडचणींवरचे उपाय मांडण्यात आल्याचं केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे। याबाबत अधिक माहिती देताना वैष्णव म्हणाले,
एआई इम्पॅक्ट समिट का डिक्लेरेशन टोटल 88 कंट्रीज प्लस इंटरनेशनल ऑर्गेनाइजेशन ने साइन किया है, जो अभी रिलीज हो रहा है। 86 कंट्रीज प्लस 2 इंटरनेशनल ऑर्गेनाइजेशन, इसमें सर्वजन हिताय सर्वजन सुखाय इस प्रिंसिपल को फॉर्मलाइज किया है, इसको एक्सेप्ट किया है सारी दुनिया ने। माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के ह्यूमन सेंट्रिक एआई के विजन को सारे विश्व ने स्वीकार किया है। डेमोक्रेटाइजिंग एआई रिसोर्सेज, जिससे कि एआई की सुविधाएं, एआई की नई टेक्नोलॉजी विश्व में सभी को, हर वर्ग को, सभी को मिले, ये सभी ने स्वीकारा है।
इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026 तीन स्तंभांना पाठिंबा देत सतत सहकार्य करण्याची वचनबद्धता यावेळी व्यक्त करण्यात आली। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत। हा या कार्यक्रम श्रृंखलेचा 131वा भाग असेल। हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या तसंच न्यूज ऑन एआयआर ऍपवरून देखील ऐकता येणार आहे। बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव इथं येत्या 25 ते 28 फेब्रुवारी दरम्यान राष्ट्रीय आरोग्य मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे। आयुर्वेदिक उपचार पद्धतीचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना व्हावा या उद्देशानं हा मेळावा आयोजित करण्यात येत असल्याची माहिती केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या मेळाव्याचं उद्घाटन होणार आहे। या कार्यक्रमाला राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत। यावेळी आमदार संजय कुटे यांनी आजीबाईचा बटवा ही संकल्पना घरोघरी पोहोचवून पारंपरिक भारतीय आयुर्वेदाचा ग्रामीण आणि शहरी भागात प्रचार प्रसार करण्याचं आवाहन केलं। या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात। सांगली जिल्ह्यातील मिरज इथं अखिल भारतीय विद्यार्थी परिषद सांगली आणि राष्ट्रीय कला मंचच्या माध्यमातून फोक प्रवाह या विभागस्तरीय युवा महोत्सव 2026 उद्घाटन सांस्कृतिक कार्य आणि माहिती प्रसारण मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी बोलताना ते म्हणाले,
या विभागाच्या वतीने लोककला आणि त्याच्या स्पर्धा या फोक या नावाने त्यांनी घेतल्या आहेत आणि ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात युवक युवतींचा सहभाग आहे। संशोधनासाठी जग धावतंय, त्यावेळेला संशोधनाचं महत्व अबाधित ठेवून सत्यशोधन आणि स्वशोधन हा लोककलेतून होत असतो आणि त्यासाठीचा हा कार्यक्रम आणि उपक्रम अभिनंदनीय आहे।
या युवा महोत्सवात वैयक्तिक 14 आणि सांघिक 8 कला प्रकारात स्पर्धा पार पडल्या। या महोत्सवात सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील 350 हून अधिक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सहभाग घेत आपली कला सादर केली। 2025-26 हंगामात शेतकऱ्यांना उशिराने दिलेल्या उसाच्या रास्त आणि किफायतशीर किमतीवर म्हणजे FRP वर 15% व्याज साखर कारखान्यांना द्यावंच लागेल असा इशारा साखर आयुक्त डॉ संजय कोलते यांनी दिला आहे. राज्यातील ज्या 45 साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना FRP ची 60% कमी रक्कम दिलेल्या कारखान्यांची सुनावणी साखर आयुक्तालयात नुकतीच पार पडली त्यावेळी कोलते यांनी ही भूमिका मांडली. आयुक्तालयानं थकित FRP प्रश्नी कारखान्यांची बाजू मांडण्यासाठीच्या नोटिसा बजावताच काही कारखान्यांनी रक्कम दिल्याचं स्पष्ट केलं आहे. संरक्षण मंत्रालयातील ऑपरेशन आणि वाहतूक विभागाचे कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत असताना गतवर्षी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाराष्ट्र सदनचे गुंतवणूक निवासी आयुक्त सुशील गायकवाड यांना भारतीय लष्कर प्रमुखांचे प्रशंसापदक देऊन गौरवण्यात आलं. नवी दिल्लीत एका विशेष सोहळ्यात उपलष्कर प्रमुख लेफ्टनंट जनरल पुष्पेंद्र सिंह यांच्या हस्ते हे पदक प्रदान करण्यात आलं. ऑपरेशन सिंदूर दरम्यान गायकवाड यांनी त्यांच्या कर्तव्यनिष्ठ नियोजनामुळे मोहिमेला सहकार्य मिळालं होतं. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना संशोधनाचं व्यासपीठ मिळावं यासाठी राज्यातील 1132 अनुदानित महाविद्यालयात इनोव्हेशन कौन्सिल लॅब स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा उच्च शिक्षण संचालक डॉ शैलेंद्र देवळणकर यांनी केली आहे. ते काल पुण्यात इनोव्हेट यू टॅकॅथॉनच्या तिसऱ्या टप्प्याच्या उद्घाटनावेळी बोलत होते. या स्पर्धेत 450 संघांचे 1700 अधिक विद्यार्थी सहभागी झाले आहेत. मुंबई ते विजयदुर्ग दरम्यान जलवाहतूक प्रवासी फेरी सेवा येत्या 1 मार्चपासून सुरू होणार आहे. राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितीश राणे यांनी याबाबतची घोषणा केली आहे. वाहनांच्या वाहतुकीची सोय यामध्ये उपलब्ध आहे. या सेवेमुळे कोकणच्या पर्यटनाला देखील गती मिळणार आहे. या जहाजाची क्षमता 620 प्रवासी आणि 35 वाहने वाहून नेण्याची क्षमता असून हे अंतर 6-7 तासात पूर्ण करता येणार आहे. राज्य शासनाच्या माझी वसुंधरा या अभियानाच्या चौथ्या टप्प्यात सोलापूर महानगरपालिकेनं 2 कोटी रुपयांचा विशेष पुरस्कार पटकावला आहे. मुंबईतील सोहळ्यात राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या उपस्थितीत पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते महापौर विनायक कोंड्याल यांनी हा पुरस्कार स्वीकारला. तर या अभियानाच्या 5व्या टप्प्यात नवी मुंबई महानगरपालिकेला अमृत गटात राज्यस्तरावर 2रा क्रमांक मिळाला आहे. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी मालेगाव तालुक्यातील गिरणा साखर कारखान्याच्या भागधारकांकडून जमा केलेल्या 178 कोटी रुपयांच्या अपहाराचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केला होता. या आरोपांबाबत राऊत यांनी मालेगाव न्यायालयात दिलगिरी व्यक्त केल्यानंतर भुसे यांनी बदनामीचा खटला मागे घेतला आहे. राऊत यांनी शेतकरी आणि भागधारकांची बाजू सामना वृत्तपत्रातून मांडण्याचं देखील मान्य केलं आहे. भारत मंडपम इथं आंतरराष्ट्रीय कृत्रिम बुद्धिमत्ता शिखर परिषदेत भारतीय युवक काँग्रेसनं केलेल्या आंदोलनाच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षानं काल काँग्रेस मुख्यालयाबाहेर निदर्शनं केली. भाजपने काँग्रेसच्या आंदोलनाची निंदा करत ही देशाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला. बचत गटांच्या बळकटीकरणासाठी अकोल्यात 20 कोटी रुपयांच्या खुले प्रदर्शन निधीतून उमेद मॉल उभारण्यात येणार असल्याचं पालकमंत्री आकाश फुंडकर यांनी सांगितलं आहे. वराडी जत्रा सरस विभागीय प्रदर्शनाचा प्रारंभ फुंडकर यांच्या हस्ते काल करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. हे प्रदर्शन 24 फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे. धुळ्याहून मुंबई आणि पुण्यासाठी रोज रात्री वातानुकूलित सोबतच शयनकक्ष असलेली रेल्वेसेवा तातडीनं सुरू करावी अशी मागणी धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांनी केली आहे. यासंदर्भात अग्रवाल यांनी भुसावळ येथील विभागीय व्यवस्थापकांना निवेदन दिलं आहे. क्रिकेट. महिला क्रिकेटमध्ये काल ऑस्ट्रेलियातील अॅडलेड इथं झालेल्या 3रा आणि अंतिम 20 षटकांच्या सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाचा 17 धावांनी पराभव करत भारतानं ही मालिका 2-1 अशी जिंकली. भारताच्या 177 धावांच्या लक्ष्याचा पाठला करताना ऑस्ट्रेलियाला 159 धावा करता आल्या. श्रेयंका पाटील आणि श्री चरणीनं प्रत्येकी 3 बळी घेतले. पुरुषांच्या 20 षटकांच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचा सुपर 8 गटात आज दक्षिण आफ्रिकेशी सामना होणार आहे. अहमदाबाद इथल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना होणार आहे. हवामान. सांगली जिल्ह्यात काही भागात काल रात्री पाऊस झाला. आज राज्याच्या बहुतांश भागात हवामान कोरडं राहण्याची शक्यता असून मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशातून नक्षलवादाला 31 मार्चपर्यंत हद्दपार करण्याचा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा पुनरुच्चार. इंडिया AI इम्पॅक्ट समिट 2026 मध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित घोषणापत्राचा स्वीकार. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज करणार आकाशवाणीवरून मन की बात. उसाच्या रास्त आणि किफायतशीर किमतीवर साखर कारखान्यांना 15% व्याज द्यावं लागणार. आणि महिला क्रिकेटमध्ये भारताचा ऑस्ट्रेलियावर मालिका विजय तर पुरुष संघाचा आज दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामना. याबरोबरच आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.